चीनी मंडी .com पॉडकास्ट। ऊस गाळप हंगाम सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांची निदर्शने। ऊस उत्पादक संघाच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी शेकडो ऊस शेतकऱ्यांनी हातामध्ये ऊस घेऊन शेतकरी भवन पासून कारखान्याच्या परिसरापर्यंत निदर्शने केली। शेतकऱ्यांनी मागणी केली होती की रिगा साखर कारखान्याचा गाळप हंगाम वेळेत सुरू व्हावा, शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असणाऱ्या ऊसाची पूर्ण खरेदीची हमी असावी, गेल्या वर्षीच्या ऊसाचे पैसे अजूनही कारखान्यावर देय असून ते पैसे लवकरच दिले जावे, चालू हंगामामध्ये पुरवठा केल्या जाणाऱ्या ऊसाचे पैसे 14 दिवसांच्या आत मिळावेत। संघाचे अध्यक्ष नागेंद्र प्रसाद सिंग यांनी सांगितले की केसीसी कडून घेण्यात आलेल्या कर्जाचे पूर्ण देय हे कारखाना व्यवस्थापनाने द्यावे, व्यवस्थापनाने हे पैसे भागवण्याचे आश्वासन दिले आहे। वेळेत कारखाना चालू करून ऊसाची खरेदी पूर्ण करणे आणि 69 करोड रुपयांची प्रलंबित थकबाकी लवकरात लवकर भागवण्याचे आश्वासन दिले आहे।